आकाशवाणी मुंबई उमा रायकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. परदेशी विद्यापीठांची संकुलं असलेली एज्यूसिटी नवी मुंबईत उभी राहणार. 5 परदेशी विद्यापीठांसोबत राज्य सरकारचा करार. शेतकरी कर्जमाफीसाठी समिती स्थापन करण्याचं आश्वासन सरकारनं दिल्यानंतर बच्चू कडू यांचं आंदोलन मागे. समितीशिवाय कर्जमाफी करण्याची काँग्रेसची मागणी. नीट UG 2025 निकाल जाहीर. राज्यातला कृषांग जोशी देशात तिसरा. अहमदाबादमधल्या विमान अपघाताची चौकशी करण्यासाठी केंद्र सरकारकडून उच्चस्तरीय समितीची घोषणा. एअर इंडिया मृताच्या कुटुंबांना आणखी 25 लाख रुपये मदत देणार. आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वीज पडून 4 जण ठार, 2 जण जखमी. विविध परदेशी विद्यापीठांची संकुलं असलेली एक पूर्ण नवी एज्यूसिटी नवी मुंबईत विमानतळाजवळ उभारली जाईल असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत दिलं. इंग्लंडमधली युनिव्हर्सिटी ऑफ ॲबरडीन, युनिव्हर्सिटी ऑफ यॉर्क, युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलिया, अमेरिकेतलं इलिनॉय टेक आणि इटलीचं IED स्कूल ऑफ डिझाईन यांना आज नवी मुंबईत शैक्षणिक संकुल सुरू करण्यासाठीची इरादापत्र देण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. याच परिसरात येत्या काही वर्षात मेडी सिटी, स्पोर्ट्स सिटी आणि इनोव्हेशन सिटी उभारण्यात येणार आहे. येथे आगामी कालावधीत 10 विद्यापीठं एकत्र येतील अशी संकल्पना राबवण्याचा विचार आहे असं ते म्हणाले. संपूर्ण जग आज भारताकडे फक्त एक जागा म्हणून नाही तर ज्ञान आणि माहितीच्या क्षेत्रातला भागीदार म्हणून बघत आहे असं केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यावेळी म्हणाले. विद्यार्थ्यांना आपल्या देशातच जागतिक दर्जाचं शिक्षण परवडण्याजोग्या शुल्कात मिळेल अशी ग्वाही त्यांनी दिली. विकसित भारताच्या प्रवासात हा एक महत्त्वाचा टप्पा असून शिक्षणामुळेच देशाचं भविष्य सुरक्षित होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी आज दुपारी उपोषण स्थगित केलं. शेतकरी कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी आठवडाभरापासून ते आंदोलन करत होते. कर्जमाफीसाठी 15 दिवसात उच्चस्तरीय समिती स्थापन करून समितीच्या अहवालानुसार कर्जमाफीच्या संदर्भात सरकार निर्णय घेईल असं आश्वासन सरकारनं त्यांना दिलं आहे. दिव्यांगांच्या मानधन वाढीसाठी पुरवणी मागण्यांमध्ये तरतूद करू असंही सरकारनं त्यांना दिलेल्या पत्रात म्हटलं आहे. पीक कर्जाची सक्त वसुली थांबवणं आणि कर्जफेड न केलेल्या शेतकऱ्यांना नव्यानं कर्ज देण्याची मागणी 8 दिवसात पूर्ण करण्याची अट बच्चू कडू यांनी यावेळी ठेवली आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यासाठी समितीची वाट न पाहता तात्काळ कर्जमाफी करण्याची मागणी काँग्रेसनं केली आहे. निवडणुकीच्या वेळी कर्जमाफीचं आश्वासन देताना समितीची अट ठेवली नव्हती, मग आता कशाला ही अट पुढे करता असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले. आज सरकारकडे 1,00,000 कोटी रुपयांचे महामार्ग आणि विविध प्रकल्प उभारण्यासाठी पैसे आहेत, परंतु शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी मात्र सरकारी तिजोरी रिकामी असल्याचा देखावा केला जात आहे असं काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात म्हणाले. UPA आणि महाविकास आघाडी सरकारनं कर्जमाफी दिली होती याची आठवण माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी करून दिली. वैद्यकीय पदवी प्रवेश परीक्षा नीट 2025 निकाल जाहीर झाला असून त्यात महाराष्ट्राच्या कृषांग जोशीने 3रा क्रमांक पटकावला आहे. राजस्थानच्या महेश जोशीने 1रा क्रमांक तर मध्यप्रदेशच्या उत्कर्ष अवधियाने 2रा क्रमांक मिळवला आहे. राष्ट्रीय चाचणी संस्थेच्या NTA.NEET.NIC.IN या संकेतस्थळावर तपशीलवार निकाल उपलब्ध आहे. देशभरातल्या 552 आणि देशाबाहेरच्या 14 शहरांमध्ये 4 मे रोजी आयोजित केलेल्या या परीक्षेला 22 लाखांहून अधिक उमेदवार बसले होते. नीट UG 2025 परीक्षेतल्या विद्यार्थ्यांची पैशांच्या बदल्यात चांगल्या गुणांचं आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या दोघांना मुंबईतल्या CBIच्या विशेष न्यायालयानं सोमवारपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. यातला एक आरोपी सोलापूरचा आणि दुसरा नवी मुंबईचा आहे. यातल्या एकाला सोमवारी आणि दुसऱ्याला मंगळवारी अटक झाली होती. हे दोघे नवी मुंबई आणि पुण्यात महाविद्यालय प्रवेशाच्या संदर्भात मार्गदर्शन करणाऱ्या संस्थांचे चालक आहेत. राष्ट्रीय परीक्षा संस्थेच्या अधिकाऱ्यांची ओळख असल्याचं भासवून त्यांनी एकेका विद्यार्थ्याकडून 90 लाख रुपयांची मागणी केली होती. हवाला मार्गाने हे पैसे घेतल्याचे पुरावे सापडले आहेत. या बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मराठी बातम्या या पॉडकास्ट चॅनलवर बातमीपत्राचं ध्वनिमुद्रण कधीही ऐकता येईल. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. क्रिकेटची पंढरी अर्थात इंग्लंडमधल्या लॉर्ड्स स्टेडियमवर आज दक्षिण आफ्रिकेचा कसोटी क्रिकेट कर्णधार टेम्बा बावुमा यानं ICC जागतिक कसोटी अजिंक्यपदाचा करंडक उंचावला आणि 27 वर्षांचा ICC स्पर्धा न जिंकण्याचा दुष्काळ संपुष्टात आणला. गोलंदाजांनी वर्चस्व गाजवलेल्या या सामन्यात आपल्या झुंजार शतकी खेळीनं दक्षिण आफ्रिकेला आयसीसीचं जेतेपद मिळवून देणारा एडन मार्करम सामनावीर ठरला. याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
यंदाचा जागतिक क्रिकेट कसोटी अजिंक्यपदाचा अंतिम सामना ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात झाला. नाणेफेक जिंकल्यानंतर दक्षिण आफ्रिकेनं प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. आफ्रिकेच्या गोलंदाजांनीही ढगाळ वातावरणाचा लाभ घेत हा निर्णय सार्थ ठरवला. कसिगो रबाडानं एका हाती ऑस्ट्रेलियाचा निम्मा संघ तंबूत धाडला आणि पहिल्याच दिवशी ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव अवघ्या 212 धावात रोखला. स्टीव्ह स्मिथ आणि वेबस्टरच्या अर्धशतकी खेळीनं ऑस्ट्रेलियाला काही प्रमाणात तारलं. गोलंदाजांच्या या चांगल्या कामगिरीनंतरही दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी मात्र ऑस्ट्रेलियावर वर्चस्व गाजवण्याची संधी गमावली. सामन्याच्या दुसऱ्याच दिवशी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सच्या घातक गोलंदाजीसमोर दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव केवळ 138 धावांतच गडगडला. स्वाभाविकपणे पुन्हा एकदा विजेतेपदाच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा संघ कच खाणार अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी पुन्हा एकदा चमकदार कामगिरी केली. दुसऱ्या डावात रबाडानं 4 तर लुंगी एनगिडीनं 3 गडी बाद करत ऑस्ट्रेलियाला 207 धावांमध्येच रोखलं. पहिल्या डावात ऑस्ट्रेलियानं 74 धावांची आघाडी घेतली होती, त्यामुळे दक्षिण आफ्रिकेला दुसऱ्या डावात विजयासाठी 282 धावांचं लक्ष मिळालं. आता विजयी लक्ष गाठण्याची जबाबदारी होती ती फलंदाजांची. दुसऱ्या डावात विजयी लक्ष्याचा पाठलाग करताना आफ्रिकेचा सलामीवीर रिकल्टन अवघ्या 6 धावा करून माघारी परतला. मात्र त्यानंतर एडन मार्करम यानं आधी मल्डर याच्या सोबत अर्धशतकी, त्यानंतर कर्णधार बामुआ सोबत शतकी भागीदारी करून दक्षिण आफ्रिकेला विजयाच्या समीप पोहोचवलं. सामन्याच्या चौथ्या दिवशी मार्करम झुंजार 136 धावा करून बाद झाला, तर बामुआनं 66 धावांची महत्वाची खेळी केली. अखेर मिशेल स्टार्कच्या गोलंदाजीवर वेरेन यानं एक धाव घेत दक्षिण आफ्रिकेच्या अजिंक्यपदावर मोहर उमटवली.
अहमदाबाद इथं झालेल्या विमान अपघातानंतर देशात कार्यरत असलेल्या 34 बोईंग 787 विमानांचं नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाकडून सखोल परीक्षण करण्याचे आदेश दिले आहेत. आतापर्यंत 8 विमानांची तपासणी झाल्याचं केंद्रीय नागरिक विमान वाहतूक मंत्री के राममोहन नायडू यांनी आज सांगितलं. नवी दिल्लीत घेतलेल्या वार्ताहर परिषदेत ते बोलत होते. या दुर्घटनेच्या सखोल चौकशीसाठी केंद्रीय गृहमंत्रालयाच्या सचिवांच्या अध्यक्षतेखाली तज्ज्ञांची समिती स्थापन केली असून त्यात केंद्र आणि गुजरात राज्य सरकारमधल्या अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. या समितीला 3 महिन्यात सर्वंकष अहवाल देण्याच्या सूचना दिल्याचंही नायडू यांनी सांगितलं. या विमान अपघातातल्या मृत प्रवाशांच्या कुटुंबियांना 25 लाख रुपये तातडीची मदत द्यायचा निर्णय एअर इंडियानं घेतला आहे. टाटा समूहानं आधीच 1 कोटी रुपयांची आर्थिक मदत द्यायचा निर्णय घेतला आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आज अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस पडला. जिल्ह्यात 2 ठिकाणी वीज पडण्याच्या घटना घडल्या. यामध्ये 4 जण ठार तर 2 जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये एका महिलेचा आणि 2 भावांचा समावेश आहे. वीज पडून झालेल्या दुर्घटनेत 4 जनावरे देखील दगावली आहेत. मुंबईच्या गोवंडी भागात आज संध्याकाळी एका डंपरनं चौघांना चिरडलं. यात 3 जागीच मृत्यू झाला तर 1 जण गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हवामान विभागानं आज रत्नागिरी आणि रायगड या 2 जिल्ह्यांना रेड अलर्ट, तर मुंबई शहर आणि मुंबई उपनगर, ठाणे, पुणे, सातारा, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे. येत्या 2 दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. परदेशी विद्यापीठांची संकुलं असलेली एज्युसिटी नवी मुंबईत उभी राहणार. 5 परदेशी विद्यापीठांसोबत राज्य सरकारचा करार. शेतकरी कर्जमाफीसाठी समिती स्थापन करण्याचं आश्वासन सरकारनं दिल्यानंतर बच्चू कडू यांचं आंदोलन मागे. समितीशिवाय कर्जमाफी करण्याची काँग्रेसची मागणी. नीट UG 2025 निकाल जाहीर. राज्यातला कृषांग जोशी देशात 3रा. अहमदाबादमधल्या विमान अपघाताची चौकशी करण्यासाठी केंद्र सरकारकडून उच्चस्तरीय समितीची घोषणा. एअर इंडिया मृताच्या कुटुंबांना आणखी 25 लाख रुपये मदत देणार. आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वीज पडून 4 जण ठार तर 2 जण जखमी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.